आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन। डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी। इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही। काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू। आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले। देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे। आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधल्या आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल, असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील। देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल। तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय। नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील। तिथं ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील। या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केलाय। स्लोवाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील। तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील। या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते, असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय। या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय। यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील। तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील। पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल, तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल, असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे। डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या। त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं। समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते। नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे। या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे। युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय। हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते। आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे, असं ते म्हणाले। यावेळी संरक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं। या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या। यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली। संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते। भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला। यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय। या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत। या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत। या भव्य सोहळ्यात 500 पेक्षा जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. काँगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. DRDOच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धर्मशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.